लो संसारात खरा ऐक रखमाई जबरा हरी जीवनाची पूजा पायरी भाव दारी उभा माझा येतू बीत पायी पूजा सेवा करीन योगे योगे माहुली मुखी नाम घोष
सतत मनी व्याकुळ होतो देह एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात तुझे दूत म्हणून त्यांचा अट्टहास पूर्ण झाला फेसबुक दिंडी माझ्या गाभारी माझी पंढरी